नमः हरिः ॐ गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीणामुपमश्यवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनश्रृण्वन्नोदिभिश्चिदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजिनीवती धीनाम पित्र्यवतु गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ तच्छय्योरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजम् शन्नो अस्तु द्विपदे शन् चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतो भृत्वा अद्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदगुं सर्वम् यद्भूतैयच्च भव्यम् उतामृतत्वस्येषा नः यदन्येनातिरोहति एतावानस्य महिमा अतो जायागश्च पुरुषः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतम् दिवि त्रिपादूर्व उदयत्पुरुषः पादोऽस्येहा भवात् पुनः ततो विश्वम् व्यक्रामत् शासनानशने अभि तस्मात् विराड जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्यासीदाज्यम् ग्रीष्म इद्म शरद्धभिः सप्तास्यासन् परिदयः त्रिसप्तः समिदकृताः देवा यद्यज्ञम् तन्वानाः अबध्नन् पुरुषम् पशुम् तैयज्ञम् बर्हिषि प्रोक्षन् पुरुषम् जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये तस्मात्यज्ञात् सर्वहुतः संवृतम् पृषदाज्यम् पशोगस्तागश्चक्रे वायव्यान् आरण्यान् ग्राम्याश्च ये तस्मात्यज्ञात् सर्वहुतः ऋचस्सामानिजग्निरे छन्दागुंसि जग्निरे तस्मात् यतुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त ये केचो भयादतः गावोह जग्निरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः यत्पुरुषम् व्यददुः कतिदाव्यकल्पयन् मुखम् किमस्य कौ बाहु का भूरुपादाबुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः ऊरुदस्य यद्वैश्यः पद्यागुम् शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षोः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षम् शीष्णौद्यौ समवर्तत पद्भ्याम् भूमिर्दिश श्रोत्रात् तथा लोकागुम्मकल्पयन् वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वापि वदन्यदास्ते धाता पुरस्तार्जमुदा जहार शक्रप्रविद्वान् प्रदिशश्च तस्रः ಸತ್ಯಮೇವಂ ವಿದ್ವಾನ್ ಅಮೃತ ಇಹ ಭವತಿ ನಾನ್ಯ ಪಂಥಾಯನಾಯ ವಿದ್ಯತೆ ಯಜ್ಞೇನ ಯಜ್ಞಮಯಜಂತ ದೇವಾಃ ತಾನಿ ಧರ್ಮಾನಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾಸನ್ ದೇಹನಾಕಂ ಮಹಿಮಾನಶ್ಚಂತೆ ಯತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾ ಸಂತಿ ದೇವಾಃ ಅದ್ಯ ಸಂಬೋಧ ಪೃಥಿವ್ಯೈರಸಾ ಚ ವಿಶ್ವಕರ್ಮಣಃ ಸಮವರ್ತತಾದಿ ತಸ್ಯ ತ್ವಷ್ಟಾ ವಿದದದ್ ರೂಪಮೇತಿ ತತ್ಪುರುಷಸ್ಯ ವಿಶ್ವಮಾಜಾನಮಗ್ರೇ ವೇದಾಹಮೇದಂ ಪುರುಷಂ ಮಹಾಂತಂ ಆದಿತ್ಯವರ್ಣಂ ತಮಸಃ ಪರಸ್ತಾತ್ ತಮೇವಂ ವಿದ್ವಾನ್ ಅಮೃತ ಇಹ ಭವತಿ ನಾನ್ಯ ಪಂಥಾಯನಾಯ ವೇದ್ಯತೆ ಯಜ್ಞೇನ ಯಜ್ಞಮಯಜಂತ ದೇವಾಃ ತಾನಿ ಧರ್ಮಾಣಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾಸನ್ ದೇಹನಾಕಂ ಮಹಿಮಾನಶ್ಚಂತೆ ಯತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾ ಸಂತಿ ದೇವಾಃ ಅದ್ಯ ಸಂಬೋಧ ಪೃಥಿವ್ಯೈರಸಾ ಚ ವಿಶ್ವಕರ್ಮಣಃ ಸಮವರ್ತತಾದಿ ತಸ್ಯ ತ್ವಷ್ಟಾ ವಿದದದ್ ರೂಪಮೇತಿ ತತ್ಪುರುಷಸ್ಯ ವಿಶ್ವಮಾಜಾನಮಗ್ರೇ ವೇದಾಹಮೇತಂ ಪುರುಷಂ ಮಹಾಂತಂ ಆದಿತ್ಯವರ್ಣಂ ತಮಸಃ ಪರಸ್ತಾತ್ ತಮೇವಂ ವಿದ್ವಾನ್ ಅಮೃತ ಇಹ ಭವತಿ ನಾನ್ಯ ಪಂಥಾ ವಿದ್ಯತೇಯನಾಯ ಪ್ರಜಾಪತಿಶ್ಚರತಿ ಗರ್ಭೇ ಅಂತಃ ಅಜಾಯಮಾನೋ ಬಹುಧಾ ವಿಜಾಯತೆ ತಸ್ಯ ಧೀರಾಃ ಪರಿಜಾನಂತಿ ಯೋನಿಂ ಮರೀಚೀನಾಂ ಪದಮಿಚ್ಛಂತಿ ವೇದಸಃ ಯೋ ದೇವೇಭ್ಯ ಆತಪತಿ ಯೋ ದೇವಾನಾಂ ಪುರೋಹಿತಃ ಪೂರ್ವೋ ಯೋ ದೇವೇಭ್ಯೋ ಜಾತಃ ನಮೋ ರುಚಾಯ ಬ್ರಾಹ್ಮಯೇ ರುಚಂ ಬ್ರಾಹ್ಮಂ ಜನಯಂತಃ ದೇವಾ ಅಗ್ರೇ ತದಬ್ರುವನ್ ಯಸ್ತ್ವೈವಂ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ವಿದ್ಯಾತ್ ತಸ್ಯ ದೇವಾ ಶನ್ವಶೇ ರೀಷತೆ ಲಕ್ಷ್ಮೀಶ್ಚ ಪತ್ನ್ಯೋ ಅಹೋರಾತ್ರೇ ಪಾರ್ಶ್ವೇ ನಕ್ಷತ್ರಾಣಿ ರೂಪಂ ಅಶ್ವಿನೌ ವ್ಯಾತ್ತಂ ಇಷ್ಟಂ ಮನಿಷಾನ ಅಮುಂ ಮನಿಷಾನ ಸರ್ವಂ ಮನಿಷಾನ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ
ಜಾತ ವೇದ ಸೇ ಸುನವಾಮ ಸೋಮ ಮರಾತಿ ಯತೋ ನಿತಹಾತಿ ವೇದ ಸನ ಪರಷದತಿ ದುರ್ಗಾಣಿ ವಿಶ್ವಾನಾವೇವ ಸಿಂಧು ದುರಿತಾತ್ಯಗ್ನಿ ತಾಮಗ್ನಿವರ್ಣಾಂ ತಪಸಾ ಜ್ವಲಂತೀಂ ವೈರೋಚನಿ ತನ್ ಫಲೇಶು ಜುಷ್ಟಾ ದುರ್ಗಾಂ ದೇವೀ ಗುಂ ಶರಣಮಹಂ ಪ್ರಪದ್ಯ ಸುತರಸಿತರಸೇ ನಮಃ ಅಗ್ನೇ ತ್ವಂ ಪಾರಯಾನವ್ಯೋ ಅಸ್ಮಾನ್ ಸ್ವಸ್ತಿ ಭಿರತಿ ದುರ್ಗಾಣಿ ವಿಶ್ವಾ ಪೂಷ್ಯ ಪೃಥ್ವೀ ಬಹುಲಾನ ಉರ್ವೀ ಭವತೋ ಕಾಯತನಯಾಯ ಶಯ್ಯೋಃ ವಿಶ್ವಾಣಿ ನೋ ದುರ್ಗಃ ಜಾತ ವೇದ ಸಿಂಧುನ್ನ ನಾವಃ ದುರಿತಾತಿ ಪರ್ಷೀ ಅಗ್ನೇ ಅತ್ರಿವನ್ಮನಸಾ ಘೃಣಾನೋಸ್ಮಾಕಂ ಬೋಧ್ಯ ವಿತಾತ ನೂನಾಂ ಪ್ರೀತನಾದಿತ ಗುಂ ಸಹ ಮಾನ ಮುಗ್ರಮಗ್ನಿ ಗುಂ ಹುವೇಮ ಪರಮಾ ಸದಸಾತ್ ಸನ ಪರಷದತಿ ದುರ್ಗಾಣಿ ವಿಶ್ವಾಶಾಮ ದೇವೋ ಅತಿ ದುರಿತಾತ್ಯಗ್ನಿ ಪ್ರಜ್ಞೋಷಿ ಕಮಿಡ್ಯೋ ಅಧ್ವರೇಷು ಸನಾ ಚ ಹೋತಾ ನವ್ಯಶ್ಚ ಸತ್ಸಿ ಸ್ವಾಂಚಾಗ್ನೇ ತನುವಂ ಪಿಪ್ರಯ ಸ್ವಾಸ್ಮಭ್ಯ ಚ ಸೌಭಗಮಾಯ ಜಸ್ವ ಗೋಭಿರ್ಜುಷ್ಟಮಯುಜೋ ನಿಷಿಪ್ತಂ ತವೇಂದ್ರ ವಿಷ್ಣೋರನು ಸಂಚರೇಮ ನಾಕಸ್ಯ ಪ್ರಿಶ್ರಮಭಿ ಸಂವಸಾನೋ ವೈಷ್ಣವಿಂ ಲೋಕ ಇಹ ಮಾದಯಂತಾಂ ಓಂ ಕಾತ್ಯಾಯನಾಯ ವಿದ್ಮಹೆ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದುರ್ಗೀ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ
ಸ್ವಸ್ತಿ ಪ್ರಜಾಭ್ಯ ಪರಿಪಾಲಯಂತಾಂ ನ್ಯಾಯೇನ ಮಾರ್ಗೇನ ಮಹೀ ಮಹಿಷಾಃ ಗೋಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯಃ ಶುಭಮಸ್ತು ನಿತ್ಯಂ ಶಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः